लहान माझी बाहुली मोठी तिची साऊली घारे डोळे फिरविते लुक 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 ही बघते रुसके गाल फुगविते नकते नाक उडविते तात काही घासत नाही तोंड काही धुवत नाही तसेच घरकुल मांडीते मांडता मांडता मोडीते भात केला कच्चा झाला वरण केलं पातळ झालं पोळ्या केल्या करपून गेल्या तूप सगळं सांडून गेलं असे भुकेले राहू नका थांबा करते गोड खाऊ केळ्याचं शिक्रण करायला गेली भरले दोन्ही हात आडाचं पाणी काढायला गेली